नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये प्रतिनिधी मंडळ पाठवणार. खासदार श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश. राज्यातल्या उद्योगधंद्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध भागांमध्ये कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. IPL क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू. कालचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द. बीड जिल्ह्यात एका तरुणास जमावाकडून मारहाण प्रकरणी 7 जण ताब्यात. आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. वीज पडून 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं पाठवणार आहे. या महिन्याच्या अखेरीला 7 सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देतील. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जदयूचे संजय कुमार झा, DMKच्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे 7 नेते आपापल्या प्रतिनिधी मंडळांचं नेतृत्व करतील. ही सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं दहशतवादाविरोधातला भारताचा शून्य सहिष्णुता दृष्टिकोन जगासमोर मांडतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. भारत दहशतवादाविरुद्ध संघर्ष करत असून सहन न करण्याचं भारताचं धोरण असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
जिस तरीके से भारत ने गए कई सालों तक टेररिज्म के खिलाफ जंग लड़ी है, जीरो टॉलरेंस अगेंस्ट टेररिज्म, और ये टेररिज्म सिर्फ हिंदुस्तान तक सीमित नहीं है, ये आजू बाजू के देशों में भी टेररिज्म यहाँ से जा रहा है, ये भी बताने का काम हम लोग पूरे दुनिया को करेंगे.
या प्रतिनिधिमंडळात आपला समावेश केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सरकारचे आभार मानले. भारत दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं, मजबूतीनं आणि पूर्ण समर्पणाने लढा देईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे. ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल.
भारतीय सेना दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. हिंगोली इथं काल गांधी चौकातून काढलेल्या तिरंगा यात्रेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथंही काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. सोलापूर इथल्या डॉक्टर हेडगेवार रक्तपिढीचे संचालक महेंद्र कावरे यांनी या तिरंगा यात्रेत सहभागी होत भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं.
मी या माध्यमातून जगाला सांगू इच्छितो की भारतावर यापुढे कोणीही वाईट नजरेने पाहू नये किंवा विनाकारण भारतीयांना त्रास देऊ नये. दिला तर त्याच्या परिणामाला सामोरे जावं. ज्या ज्या वीर सैनिकांनी यामध्ये योगदान दिलं त्या वीर सैनिकांना मी सलाम करतो.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथंही आज तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोळकर यांनी दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज EOS-09 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. मात्र ही मोहीम अपयशी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. इस्रोची ही 101वी मोहीम होती. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C-61 या यानाद्वारे आज पहाटे हा उपग्रह अवकाशात झेपावला. या यानाची दुसऱ्या टप्प्यापर्यंत कामगिरी सामान्य होती, अशी माहिती नारायणन यांनी दिली. इस्रो या मोहिमेचं विश्लेषण करेल, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील आणि नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख कृषी विषयक आणि ग्राम विकास योजनांचा आढावा घेतील. आपल्या दौऱ्यात ते नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररीचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल अशी माहिती बँकेनं काल जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली. महात्मा गांधी मालिकेतल्या या नोटा आधीच्या नोटांसारख्याच आहेत. तसंच या आधीच्या नोटाही चलनात लागू राहणार असून त्यांच्या वापरावर कोणताही परिणाम होणार नाही असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
राज्यातल्या उद्योगधंद्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे महापालिका आणि टाटा समूहाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यात बाणेर इथं उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते काल बोलत होते. टाटा समूहाच्या सहभागातून राज्यात चंद्रपूर गडचिरोली इथं कौशल्यवर्धन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. तसंच कल्याण डोंबिवली रत्नागिरी पुणे शिर्डी बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही कामं सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्यात येत असल्याचं पवार यांनी सांगितलं. एका आठवड्याच्या अवकाशानंतर काल पुन्हा IPL क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला बंगळुरू इथला नियोजित सामना काल पावसामुळे रद्द झाला. आज या स्पर्धेत 3:30 राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना जयपूर इथं तर 7:30 दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना दिल्ली इथं होणार आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या जलालपूर इथं किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणास जमावाकडून बेदम मारहाण झाली होती. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काल पोलिसांनी संशयितांचा शोध घेत 7 जणांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर कोणताही अफवा पसरवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं. ते म्हणाले,
बीड पोलीसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय कारण नाही. तो पोलीस प्रशासनातर्फे माझी एकच विनंती आहे, त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. हा जो प्रकरण आहे गंभीर आहे, त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची खात्री आहे.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवारी नागरिकांच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बंद पाळण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेत 65 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शंकर पंडित दुसाने यांच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल रामसिंग परदेशी आणि रत्नाकर सुधाकरराव जोशी यांनी बनावट स्वाक्षऱ्या करून 50 लाख रुपयांची मुदत ठेव पतसंस्थेत ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात लातूर हुमनाबाद महामार्गावर हलगरा शिवारात काल एक मोटरसायकल आणि जीपची धडक होऊन 3 जण ठार झाले. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालणाऱ्या जीपनं धडक दिल्यानं मोटारसायकलवर जाणाऱ्या वृद्ध पती पत्नीसह त्यांच्या प्रौढ मुलाचा जागीच मृत्यू झाला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. यामध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्याच्या पारडी पोहकर शिवारात काल दुपारच्या सुमारास अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तसंच गुगुळ पिंपरी शिवारातही 7 शेळ्या दगावल्या. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्याच्या रोहिला पिंपरी शिवारातही अंगावर वीज पडून शेतात काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर परिसरात एका वृद्धाचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. जालना शहरासह जिल्ह्यात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात येत्या 21 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात येत्या आठवडाभरात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली. भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव शाखेच्या वतीनं आज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भव्य बौद्ध धम्म परिषद होत आहे. या परिषदेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये प्रतिनिधी मंडळ पाठवणार. आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.